चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रूस मध्ये 6.8 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज। वैश्विक बाजारात साखरेची कमी असण्याच्या व्यक्त केलेल्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर रूसमध्ये साखरेच्या रेकॉर्ड प्रमाणात उत्पादन होऊ शकतं, ज्यामुळे निर्यातीला वेग येईल। इन्स्टिट्यूट फॉर ॲग्रिकल्चर मार्केट स्टडीजच्या अभ्यासानुसार 2019-20 हंगामात उत्पादन 10% वाढून 6.8 दशलक्ष टन होऊ शकतं, ज्यामुळे कमीत कमी 1 दशलक्ष टनाचा एक्सपोर्ट रेकॉर्ड होईल। बिटाच्या पहिल्या कापणीनंतर अपेक्षित पीक आणि साखरेच्या तुलनेत अधिक योग्य वाटल्यानंतर 6.4 दशलक्ष टनापेक्षा अधिक उत्पादनाचा अंदाज वाढवण्यात आला। IKAR नावाच्या कंपनीनं सांगितलं की वाढत्या क्षेत्रात कुठेच हवामानात विसंगती नाही। जर हवामान वाढलं आणि हिवाळ्याआधी पहिली कापणी संपली तर एक रेकॉर्ड संभव आहे। रूसच्या साखर उद्योगानं गेल्या 2 दशकानंतर एक मोठं परिवर्तन पाहिलं आहे। जगातल्या कच्च्या साखरेचा एक सर्वात मोठा आयातकर्ता असणारा देश आता निर्यातकर्ता बनला आहे।